नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. रक्षाबंधन सणाचा सर्वत्र उत्साह. राख्या, भेटवस्तू आणि मिठायांनी बाजारपेठा फुलल्या. भारताची संरक्षण क्षेत्रातली निर्यात पुढच्या 2 ते 3 वर्षात 45,000 कोटी रुपयांवर पोहोचणार. भारतीय रेल्वेची राऊंड ट्रीप पॅकेज योजना. प्रवाशांना परतीच्या प्रवासभाड्यात 20% सवलत. आणि लोकसभा निवडणुकीत कथित बनावट मतदान प्रकरणी विरोधी पक्षांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन आज सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी रंगीबेरंगी राख्या, भेटवस्तू, मिठाईने बाजारपेठा फुलल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भावा बहिणीतलं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक असलेला हा सण आपल्या समृद्ध परंपरेचा ठेवा असल्याचं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या निवासस्थानी लहान मुलांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दृष्टीहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी विद्यार्थिनी तसंच महिला बचत गटाच्या सदस्य आणि शालेय विद्यार्थिनींनी मुंबईत राजभवन इथं राज्यपालांना राखी बांधून औक्षण केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत लाडक्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला. महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून या सणाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे इथं सकाळ वृत्तपत्र समूहाच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात महिलांनी शिंदे यांना राखी बांधून हा सण साजरा केला. छत्रपती संभाजीनगर इथं दामिनी पथकातील महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना राखी बांधून हा सण साजरा केला. दानवे यांनी केल्यानंतर महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना भेटवस्तू दिल्या. यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि उपायुक्त भास्कर नवले उपस्थित होते. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाचं संरक्षण उत्पादन 1,51,000 कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली. गेल्या वर्षीपेक्षा ही उत्पादन वाढ 18% जास्त आहे. याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण उत्पादन विभाग आणि इतर संबंधितांचं कौतुक केलं आहे. दरम्यान भारताची संरक्षण क्षेत्रातली निर्यात पुढच्या 2 ते 3 वर्षात 45,000 कोटी रुपयांवर पोहोचेल असा विश्वास संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव डॉ समीर कामत यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात उन्नत संरक्षण तंत्रज्ञान संस्थेच्या दीक्षांत सोहळ्यानंतर बोलत होते. पश्चिम तसंच दक्षिण आशियाई देशांसह आफ्रिकेतल्या देशांमधूनही भारतीय संरक्षण साहित्याला मोठी मागणी असल्याचं डॉ कामत यांनी सांगितलं. दरम्यान या सोहळ्यात पदवी प्रदान केलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ कामत यांनी सर्व नूतन पदवीधारांना राष्ट्रप्रथम या कर्तव्य भावने काम करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
थिंक नेशन फर्स्ट. यू विल सून जॉईन पब्लिक सेक्टर युनिट्स, स्टार्टअप्स, प्रायव्हेट कंपनीज, और सम ऑफ यू मे इवन जॉईन डीआरडीओ. इन एव्हरी रोल आस्क युअर सेल्फ, हाऊ डज माय वर्क सर्व इंडियाज इंटरेस्ट. द वर्ल्ड विल ऑलवेज टेम्प्ट यू विथ ऑफर्स, कम्फर्ट्स अँड ईज, बट सर्व्हिस टू द नेशन इज अ कॉलिंग लाईक नो अदर.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 6 विमानं पाडल्याची माहिती हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह यांनी दिली आहे. ते आज बेंगळुरू इथं एका व्याख्यानात बोलत होते. कारवाई जवळपास 300 किलोमीटर अंतरावरून केल्याचं सांगून जमिनीवरून हवेत मारा करण्याचा हा उच्चांक असल्याचंही सिंह यांनी नमूद केलं. शाहबाज जोकोकाबाद हवाई तळावर भारतानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात काही विमानांचं नुकसान झाल्याचंही ते म्हणाले. आज ऑगस्ट क्रांती दिन. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या शूर सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. यांच्या साहसामुळेच लोकांमध्ये देशभक्तीची भावना आणि स्वातंत्र्याची इच्छा जागृत झाली असं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. काकोरी रेल्वे कारवाईलाही आज 100 वर्ष होत आहेत. पंतप्रधानांनी या कारवाईत सहभागी सर्व क्रांतिकारकांना अभिवादन केलं आहे. मुंबईत गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून पदयात्रा काढण्यात आली. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्यासह काँग्रेस आणि सामाजिक संघटनांनी पदयात्रा काढत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या KSR बेंगळुरू रेल्वे स्थानकावरून 3 नवीन वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ करणार आहेत. यात नागपूर जिल्ह्यातल्या अजनी ते पुणे, बेंगळुरू बेळगाव आणि कटरा अमृतसर वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. अजनी पुणे ही रेल्वे वर्धा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, पुणतांबा आणि दौंड मार्गे धावणार आहे. मंगळवार वगळता आठवड्यातून 6 दिवस सकाळी 6:25 पुणे इथून सुटून संध्याकाळी 6:25 अजनी इथं पोहोचेल. तसंच अजनी इथून सोमवार वगळता इतर 6 दिवस सकाळी 9:50 ही रेल्वे सुटून रात्री 9:50 पुणे इथं पोहोचेल. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला बुलडाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगावमध्ये थांबा मिळाला आहे. यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मागणी केली होती. भारतीय रेल्वे राऊंड ट्रीप पॅकेज नावाची योजना सुरू करणार आहे. या अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवासात तिकीट दरात 20% सवलत दिली जाईल. दोन्ही बाजूंच्या प्रवासाचं आगाऊ तिकीट घेतल्यावरच ही सवलत लागू होईल. तसंच या तिकीटावर संबंधित प्रवाशांव्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती प्रवास करू शकणार नाही, असं रेल्वे मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आरक्षित केलेलं तिकीट रद्द केल्यावर त्याचा परतावा दिला जाणार नाही. 13 ऑक्टोबर या तारखेपासूनची परतीची तिकीट येत्या 14 ऑगस्ट पासून आरक्षित करता येतील. एक दिशा प्रवासाकरता आगाऊ आरक्षण केवळ 60 दिवस आधी उपलब्ध असलं तरी परतीच्या प्रवासाचं तिकीट काढताना 60 दिवसांचा आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार नाही. उत्तर काशीमध्ये धाराली इथं अडकलेल्या महाराष्ट्रातल्या सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. आज सकाळी पूरग्रस्त भागातल्या 74 नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचं महाजन यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. लोकसभा निवडणुकीत बनावट मतदानाचा आरोप करत विरोधी पक्षांनी परवा सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सदर निवडणुकीत बनावट मतदान झाल्याचं सादरीकरण लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सखोल अभ्यास करून केलं आहे, मात्र निवडणूक आयोगानं गांधी यांना शपथपत्र सादर करायला सांगितलं हे योग्य नाही असं मत पवार यांनी मांडलं. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपासंदर्भात निवडणूक आयोगानं सखोल चौकशी करायला हवी अशी मागणी पवार यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावत असं शपथपत्र देण्याला हरकत नसावी असं नमूद केलं. ते म्हणाले,
या संदर्भात सगळ्यात महत्वाचं, सर्व मंडळी जनतेत बोलतायत पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही. इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत, सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतली आहे चालेल का? हायकोर्टात सांगितलं चालेल का? तसंच कसाई ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आजपासून राज्यभरात जनजागृती अभियान राबवणार आहे. राज्यात 50% लोकसंख्या तरुणांची असून त्यांच्यासमोर असलेल्या असंख्य प्रश्नांची सोडवणूक करायची गरज आहे, त्यादृष्टीने हे अभियान राबवलं जात असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. जालना जिल्ह्यातल्या जाफराबादच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शहरातल्या पाणी पुरवठा योजना, बस स्थानक, ई बस चार्जिंग स्टेशन या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज महसूल मंत्र्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यात पाणी पुरवठा योजनेसाठी 49.43 कोटी, बस स्थानक कामासाठी 5 कोटी रुपये आणि ई बस चार्जिंग स्टेशनसाठी 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. यावेळी खासदार डॉ कल्याण काळे, आमदार संतोष दानवे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांनी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आदिवासी युवक कल्याण संघाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रक्षाबंधन सणाचा सर्वत्र उत्साह, राख्या, भेटवस्तू आणि मिठायांनी बाजारपेठा फुलल्या. भारताची संरक्षण क्षेत्रातली निर्यात पुढच्या 2 ते 3 वर्षात 45,000 कोटी रुपयांवर पोहोचणार. आणि लोकसभा निवडणुकीत कथित बनावट मतदान प्रकरणी विरोधी पक्षांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.